नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. सत्कार मुखेल खबरो. गोयात नियोजित आकांतवाद तशेच मोबाईल लिंकिंग विषयच्या गुन्ह्यांवाचेर न्यायदंड संहिता कायद्याच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाण कारवाय जातली अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळा. रस्त्याचेर गाडी चलयतना नेम मोडल्यार आता चलन दिवपाची प्रक्रिया सरकारान आनी कडक केल्या. भौशीक सुवातींनी पर्यटक खाता रांदतना दिसले जाल्यार पुलीस तांचेर कारवाय करतले. मुखेलमंत्र्यांची शिटकावणी. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमतान फोंडा अनुसूचित जाती संघटनेची 3 एप्रिलाक सृजनोत्सव कार्यावळ. दिग्गज अभिनेता आनी फिल्म निर्माता मनोज कुमार संवसाराक अंतरले. आता पुराय खबरो. भारतीय न्याय संहिता कायद्यावरवी गोयात नियोजित आकांतवाद तशेच मोबाईल लिंकिंग विशीचे 8 गुन्ह्यांव कलम 111 आनी 102 वरवी नोंद जाल्यात अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. न्यायदंड संहिता कायद्याच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाण ह्या गुन्ह्यांवांचेर कारवाय जातली अशें मुखेलमंत्र्यान म्हळा. गोयात आशिल्ल्या 53 न्यायालयांनी जिल्हाधिकारी कार्यालय पुलीस स्टेशनाक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगाची सुविधा तशेंच पोस्ट मॉर्टमाचो ई अहवाल थेट फॉरेन्सीक विभागा कडल्यान पुलीस खात्याक दिवप. पुलीस अधिकाऱ्यांची तशेंच गृह खात्याच्या अधिकाऱ्यांक ई शिक्षा एपावरवी प्रशिक्षण. 3 फॉरेन्सीक व्हॅन घेवप. वेळा चार्जशीट फायल केली ना जाल्यार संबंधित अधिकाऱ्याचेर सुमतीच कारवाय. केंद्रीय गृह मंत्रालयाकडल्यान गोंयाक ICGS वरवीं मेळिल्लो 4.8 कोटी रुपया निधीचो गृह खात्याक लागपी यंत्रणे खातीर उपयोग करप अशा साबार विशयांचेर निर्णय जाल्यात.
ऑर्गनायज्ड क्राईम टेररिस्ट ऍक्ट अँड मॉब लिंचिंग हाच्या खातीर त्यांना इट इज इन्फॉर्म डेट 8 केसीस हॅव बीन रजिस्टर्ड अंडर द सेक्शन 111 अँड सेक्शन 102 ऑफ द भारतीय न्याय संहिता 2023 विच इज अन ऑर्गनायज्ड क्राईम.
रस्त्याचेर गाडी चलयतना नेम मोडल्यार आता चलन दिवपाची प्रक्रिया सरकारान आनी कडक केल्या. ह्याफुडें दिसाच्या वेळार चलन दिवपाचो हक्क बॉडी कॅमेरा लावन आशिल्ल्या पुलीस निरीक्षकांकूच आसतलो. जाल्यार राती उसरां पुलीस निरीक्षक तशेंच उपनिरीक्षक चलन दिवपाक शकतले. हेर पुलिसांक चलन दिवपा खातीर मेळचें ना अशी माहिती मुखेलमंत्री तशेंच गृहमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. जाल्यार आर्टिफिशियल इंटेलिजन्स यंत्रणेचो उपयोग करून डॅश कॅमेरा सिग्नलाचेर आशिल्ले कॅमेरा वरवीं फोटो काडून चलन थेट नेम मोडप्याच्या घरा धाडटले अशें मुखेलमंत्र्यांनी कळीत केलां. हाका लागून रस्त्याचे नेम आनी शिस्त पाळपाक तशेंच पुलिशे कडल्यान लोकांची सतावणूक जावपाची जी कागाळ येता ताका आळाबंद हाडपाक हो निर्णय घेतला अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली.
ट्राफिक स्ट्रीमलाईन जावपाक जाय म्हणून बऱ्याचशा जाग्याचेर ट्राफिकूय असतले. खूप जणां कडल्यान वेगवेगळे कडल्यान चलन इश्यू जातात. ओके, हो जेन्ना कंप्लेंट्स म्हाज्या कडेन आयली आयच्यान आमी डिक्लेर करता ह्यान फुडें डे टायमिंगाचो ओनली PI विथ बॉडी कॅमेरा हो एकटोच चलन दितलो. त्याच्या शिवाय पुलीस डिपार्टमेंटाचे कोणूच चलन दिवपा खातीर ह्यान फुडें चलन दिवचें ना.
वक्फ दुरुस्ती विधेयकाक मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी येवकार दिला. गोयात वक्फ मंडळाची मालमत्ता ना ताका लागून गोयात ह्या विधेयकाचो कांयच परिणाम जावचो ना. गोयात राबितो करपी हिंदू क्रिस्तांव आनी मुस्लिम नागरिकांनी सर्वधर्म समभावाचे तत्व आपणावन राज्यातलो एकचार आनी शांतीकाय तिगोवन दवरची अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळा. वक्फ दुरुस्ती विधेयका उपरांत पारदर्शकता प्रशासकीय पांवड्याचेर वक्फ मंडळाकडेन आशिल्ली मालमत्तेची डिजिटल नोंदणी करप जातले. राष्ट्रहिताच्या नदरेंतल्यान हे विधेयक म्हत्वाचें आसा अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळें. गोयात शेगडी सिलिंडर स्टो घेवन येवपी पर्यटकांक ह्या फुडें गोंयच्या शिमेर आडावन ते सामान जप्त करतले. तशेंच ह्या पर्यटकांचेर खर कारवाय जातली अशी शिटकावणी मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंयात येवपी कांय पर्यटक रस्त्या कुशीक गाडी वा बसी थांबून रांदतात आनी उपरांत त्या सुवातीचेर कोयर उडून वता अशें नदरेक आयलां. भौशीक सुवातींनी अशे पर्यटक खाता आनी रांदतना दिसले जाल्यार पुलीस तांचेर कारवाय करतले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली.
च्या वयल्यान ह्यान फुडें जे टुरिस्ट स्टो आनी गॅस शेगड्यो घेवन येतात ते बंद जातले. त्यांचो स्टो आनी गॅस शेगडी थंयसर सीज करतले. अननेसेसरी असले जे टुरिस्ट येवन बीचाचेर आनी रोड लायनिंगचेर रांदून जेवतात आनी ते सगळे घाण करतात त्यांची प्रॉपर्टी सीज करतले सांगला हांवें. म्हणजे त्यांची स्टो गॅस शेगडी ही बॉर्डरीचेरूच सीज करतले.
राष्ट्रीय न्यायालयीन विज्ञान विद्यापीठ NFSU गोय कॅम्पसात भारतीय आंतरराष्ट्रीय कायदेशीर शिक्षण आनी संशोधन विद्यापीठ म्हळ्यार IIULER गोयच्या सहकार्यान नव्या गुन्ह्यांवकारी कायद्यात न्यायालयीन आनी तंत्रज्ञानाचेर 2 दिसांची राष्ट्रीय कार्यशाळा घडोवन हाडल्या. भारताच्या विकसीत जावपी कायदेशीर चौकटीतल्यान न्यायालयीन शास्त्र आनी अत्याधुनिक तंत्रगिन्यानाचे गुंतागुंतीचे खंडन सोदून काडपाचो हो उपक्रम आसा. ह्या 2 दिसांच्या कार्यशाळा कार्यावळीचें उक्तावण आयज सकाळी जालें. चडांत चड गुंतागुंतीचे गुन्ह्यांव आनी कायदेशीर सुदारणांचो कायदेशीर परिदृश्याक नवो आकार मेळिल्ल्यान न्यायालयीन शास्त्र एक अत्यावश्यक खामो म्हणू देला. ह्या कार्यशाळेत प्रगत न्यायालयीन पद्दती डिजिटल न्यायालयीन आनी गुन्ह्यांव जाल्ल्या सुवातीचेर तपास तंत्रांचेर भर दितले. सहभागीक अत्याधुनीक न्यायालयीन साधनां डिजिटल पुरावो वेवस्थापन आनी गुन्ह्यांव जाल्ल्या सुवातीचेर पुनर्बांदणी हाचे वांगडा हाताळणी प्रशिक्षणांत वांटो घेतले जाका लागून शिकपाचो एक समग्र अणभव सुनिश्चित जातलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडियो व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्ज 2025 आयोजित केल्या. अॅनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्याची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवी या उपक्रमात वाटेकार जाऊ येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो. मडगावच्या गोमंत विद्या निकेतन संस्थेचो 113 वर्धापन दीस सुवाळो आयतारा 6 एप्रिलाक मनयतले. त्या निमतान वर्सुकी दिवपी 3 पुरस्कार भेटयतले अशे संस्थेचे अध्यक्ष सलील कारे हांणी जाहीर केले. अनुवर्साचो केशव अनंत नायक यादस्तीक समाजसेवक पुरस्कार गोंयांत फाटली 30 वर्सां वनीकरणाचे काम करपी संदीप कामत आजरेकार हांकां फावो जाला. काशिनाथ दामोदर नायक यादस्तीक समाजीक कृतज्ञता पुरस्कार ल्हान भुरग्यांच्या मानसीक आनी शारिरीक उदरगती खातीर काम करपी सेतू ह्या संस्थेक फावो जाला. बाल उद्योजकाक दिवपी पिरुबाय दलाल यादस्तीक स्वयंसिद्धा पुरस्कार पणजेतल्या कोकम करिया रेस्टॉरंटाची सहसंचालिका सपना सरदेसाय हांकां, जाल्यार मराठी काव्य क्षेत्रात योगदान दिल्ल्या खातीर दिवपी कविवर्य दामोदर अच्युत कारे यादस्तीक गोमंत देवी पुरस्कार कवी द भा धामणसकार हांकां फावो जाला. 6 एप्रिलाक सांजवेळा 6 वरांचेर फॉमेंतो एमपी थिएटर सभाघरात जावपी सुवाळ्यात हे पुरस्कार भेटयतले. टायम्स ऑफ इंडियाचे गोंयचे निवासी संपादक राजेश मेनन हे मुखेल सोयरे आसतले. आर्थिक सर्वेक्षण अहवाल विधानसभेत सादर झाल्या उपरांत वीज आणि शार नियोजन खात्याच्या येणावळीच्या आकड्यांनी बदल केला. व अहवाल सभागृहात सादर झाल्या उपरांत येणावळीच्या आकड्यांनी झाले बदल व गंभीर प्रकार असा देखून आपाचे आमदार वेंझी वेगस हांणी चौकशीची मागणी करपी पत्र विधानसभा सचिवांक बरयला. व प्रस्न केंद्रीय पांवड्यार व्हरतलो अशें ताणी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलें. आमदार वेंझी वेगस हांणी पणजेत पत्रकार परिषदेत राज्याचो आर्थिक सर्वेक्षण 2024-25 वर्साचो अहवाल सभागृहात सादर केलो. या अहवालात शार नियोजन, वीज, येरादारी आनी हेर खात्या खातीर फाटल्या 5 वर्सांच्या येणावळीचो आंकडो दिला. न्हय उदका येरादारी खात्यान सहायक स्टोर किपराच्या रजेच्या कालावधी खातीर कंत्राटी पद्दतीन सहायक स्टोर किपराची नेमणूक करपा खातीर वकील इंटरव्यू दवरला. सुमार 26,745 मासिक पगार. इच्छुक उमेदवारांनी पुराय नाव, पत्तो, ईमेल आनी मोबायल क्रमांक तशेंच पासपोर्ट आकाराचो फोटो, गोंयांत 15 वर्सांचो राबितो प्रमाणपत्र आनी स्वता प्रमाणीत केल्ल्या फोटो प्रती घेवन न्हय उदका येरादारी खातें गुरूद्वारा समोर बेती हांगा 9 एप्रिलाक सकाळी 10 ते दनपारा 1 वरां मेरेन येवपाचे. मान्यता प्राप्त मंडळा कडल्यान डिप्लोमा प्रमाणपत्र, दुकान वेवस्थापन करपाचो 1 वर्साचो अनुभव, संगणकाचा उण्यात उणे 3 महिने प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कोकणीचे आणि मराठीचे भाषेचे ज्ञान आणि पिराय 45 वर्सां परस चढ असून फावना. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमतान फोंडा अनुसूचित जाती संघटनेन 6 एप्रिलाक सृजनोत्सव कार्यावळीचे आयोजन केला. या निमतान राज्य पांवड्यावेलो सांस्कृतिक सर्ती जातल्यो. या कार्यावळीक सगळ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी हजर रावचे अशें फोंडा अनुसूचित जाती संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कवळेकार हांणी मागला. फोंडेच्या गोवा विद्या प्रसारक मंडळ सभाघरात जावपी या सृजनोत्सवाचे उक्तावण वीज मंत्री सुदीन ढवळीकर हांच्या हस्तुकी जातले. जाल्यार समारोप सोहळ्याक कला आनी संस्कृती मंत्री गोविंद गावडे हजर रावतले अशी माहिती जाळवणदारांनी दिल्या. सृजनोत्सव कार्यावळीत कारावकी सर्त, वेशभूषा, टग ऑफ वॉर आनी हेर सर्ती जातल्यो. मुरगांव बंदराच्या धक्क्याचे खासगीकरण झाल्या कारणान फुडाराक बंदराची उदरगत निश्चितच जातली अशी माहिती मुरगांव बंदर प्राधिकरणाचे चेअरमॅन डॉ एन विजयकुमार हांणी दिल्या. प्राधिकरणान हालीच 10 आनी 11 नंबराचे 2 धक्के डेल्टा कंपनीक 30 वर्सां खातीर चलोवपाक दिल्या. कंपनीन 140 कोटी रुपया खर्च करून आयच्यान आपले काम सुरू केला. बंदर प्राधिकरणाची आर्थिक परिस्थिती वायट आशिल्ल्या कारणान 140 कोटी रुपया खर्च करप शक्य ना. डेल्टा कंपनीन हातून फुडाकार घेतिल्ल्यान वखदी उत्पादन तशेंच हेर मालांची कंटेनरावरवी येरादारी करप शक्य जातले आनी मुरगांव बंदर प्राधिकरणाची येणावळ वाडटली अशें डॉ एन विजयकुमार हांणी म्हळां. दिग्गज अभिनेता आणि फिल्म निर्माता मनोज कुमार हांकां आयज मरण आयले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हे विशीं दुख उक्तायलां. भारतीय सिनेमातलो एक आदर्श आनी प्रेरणादायी व्यक्ती म्हणून तांणी मनोज कुमाराची तोखणाय केली आनी आपल्या देशभक्तीच्या चित्रपटाक लागून ते खासा याद उरतले अशें म्हळां. पणजे वेचाळे नोंद केल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 35.2 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 25.8 डिग्री सेल्सियस दाबोळे नोंद जाला. हवेतली आर्द्रता 69% नोंद जाल्या. राज्यात 35 ते 26 डिग्री सेल्सियस तापमान आसतले. राज्यात जरी तापमान सुके आसले तरी पूण कांय एकसुऱ्या सुवातींनी गडगडाटा सयत वीज आनी पावस पडूं येता तशेंच वारे 30 ते 40 किलोमीटर वेगान व्हांवतले असो अदमास वेधशाळेन उक्तायला. कुशळटाय विकास आनी उद्देजकता संचालनालयान सरकारी आयटीआयत खासगी उमेदवार म्हणून प्रवेश घेवपी इच्छुक उमेदवाराक 8 एप्रील मेरेन सकाळी 10 ते सांजे 5:30 मेरेन प्रवेश सुरू केला. इच्छुक उमेदवारांनी प्रवेश प्रक्रिया पुराय करपा खातीर संबंधित सरकारी आयटीआय कडेन संपर्क साधचो. आनी आता खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोंयांत नियोजीत आकांतवाद तशेंच मोबायल लिंकींग विशींच्या गुन्यांवाचेर न्यायदंड संहिता कायद्याच्या मार्गदर्शक तत्वा प्रमाण कारवाय जातली अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां. रस्त्याचेर गाडी चलयतना नेम म्हळ्यार आता चलन दिवपाची प्रक्रिया सरकारान कडक केल्या. भौशीक सुवादिनी पर्यटक खातांनी रांदतना दिसले जाल्यार पुलीस तांचेर कारवाय करतले, मुख्यमंत्र्यांची शिटकावणी. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमतान फोंडा अनुसूचित जाती संघटनेची 6 एप्रिलाक सृजनोत्सव कार्यावळ. दिग्गज अभिनेता आनी फिल्म निर्माता मनोज कुमार संवसाराक अंतरले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.